चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखाना भागवणार ऊस शेतकऱ्यांची थकबाकी। ऊस खरेदी केंद्राकडून ऊस शेतकऱ्यांच्या अपेक्षा आता भंग पाहू लागले आहेत। गेल्या खरेदी हंगामामध्ये ऊस शेतकऱ्यांचे जवळपास 2 करोड रुपये अजूनही कारखान्यावर देय असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे। तर साखर कारखान्याने 15 सप्टेंबर पर्यंत ऊस शेतकऱ्यांचे पैसे दिले जातील असे आश्वासन दिले आहे। हैदरगड साखर कारखान्याकडून जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांकडून ऊस खरेदीसाठी खजुआ, बकेवार, संठीगवा, नसेनिया, जोनीहा, सैदनपूर, किशुनपूर, धाता 1, धाती बी आणि धाती सी सह 11 खरेदी केंद्र संचालित करून ठेवली आहेत, ज्यामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी साखर कारखान्याला ऊस दिला होता। पण खरेदी झाल्यानंतर आतापर्यंत ऊस शेतकरी कार्यालयात हेलपाटे घालत आहेत। जवळपास 2 करोड रुपयांची थकबाकी कारखान्याकडून अजूनही भागवण्यात आली नाहीये। यामुळे शेतकरी खरेदी केंद्रावर आपला ऊस विकण्यास तयार नाहीये। तर हैदरगड साखर कारखान्याने गेल्या उसाचे पैसे 15 सप्टेंबर पर्यंत कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना देऊ असे आश्वासन दिले आहे। ऊस सचिव जसवंत सिंग यांनी सांगितले की साखर कारखान्याकडून 15 तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांचे पैसे भागवण्याचे आश्वासन दिले आहे। गेल्या हंगामातील सर्व पैसे मिळाल्यानंतरच पुढची खरेदी केली जाईल।